आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 20 पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळा बंद करण्याचं राज्य सरकारचं धोरण नाही. राज्य सरकारतर्फे विधानसभेत स्पष्टोक्ती. वेव्स अॅनिमी अँड मंगा कॉन्टेस्ट स्पर्धा उद्या नागपूरच्या जीएच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट इथं होणार. नागपूर हिंसाचार प्रकरणातला प्रमुख आरोपी फहीम खान याचं अनधिकृत घर मनपा अतिक्रमण विरोधी पथकानं पाडलं. बेटी बचाओ बेटी पढाओ या संकल्पनेला पाठबळ देण्याकरता नागपूर महानगरपालिका शाळेतील विद्यार्थिनींना मिळणार वर्षाला 4,000 रुपये आणि क्षयरोग रुग्णाविषयी डॉक्टरांनी संवेदनशील असण्याची गरज महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ दीपक सेलोकर. आता सविस्तर बातम्या. 20 पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळा बंद करण्याचं राज्य सरकारचं धोरण नाही, तसा शासन निर्णय निर्गमित केलेला नाही असं राज्य सरकारनं आज विधानसभेत स्पष्ट केलं. राज्यातल्या शाळांमध्ये पायाभूत सुविधा आणि आवश्यक गोष्टी उपलब्ध करून देण्यासाठी शाळा दत्तक योजना राबवली जात आहे. त्यात दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, कंपन्यांकडून आर्थिक मदत घेतली जाते. त्यामुळे 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद तसंच मराठी शाळा बंद होण्याचा प्रश्न नसल्याचं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी लेखी उत्तरात सांगितलं. राज्यातल्या शाळा दुरुस्तीचा आराखडा लवकरच तयार करू आणि त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करू असं आश्वासन शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिलं. हास्य कलाकार कुणाल कामरा यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निषेध केला आहे. आज विधिमंडळ परिसरात वार्ताहरांशी बोलताना त्यांनी कोणत्याही नेत्याचा अनादर करणं सहन केलं जाणार नाही, कोणालाही स्वातंत्र्याचा गैरवापर करता येणार नाही असं स्पष्ट केलं.
स्टँडअप कॉमेडी करण्याचा कोणालाही अधिकार आहे, पण स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कोणालाही नाहीये. खालच्या दर्जाची कॉमेडी करून आणि राज्यातल्या माजी मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री, राज्यातले वरिष्ठ नेते ज्यांच्याबद्दल राज्यातल्या जनतेमध्ये आदर आहे, त्यांच्याबद्दल अशा प्रकारचा अनादर करण्याचा कोणालाही अधिकार नाही, हे अत्यंत चुकीचं आहे. तुम्ही जरूर कॉमेडी करा, तुम्ही व्यंग करा, पण जर अपमानित करण्याचं काम जर कोणी करेल तर हे सहन केलं जाणार नाही, हे अतिशय चुकीचं आहे.
कामरा यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. हास्य कलाकार कुणाल कामरानं त्यांच्या कार्यक्रमात कोणाचंही नाव घेतलं नाही, तरीही एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी ती टीका स्वतःवर ओढवून घेऊन तोडफोड केली अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स 2025 ॲनिमेशन, गेमिंग, ई स्पोर्ट, कॉमिक्स, चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी. विशेष उपक्रमात सहभागी व्हा, क्रिएट इन इंडिया चॅलेंज. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ wavesindia.org.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सहकार्यानं मीडिया अँड एंटरटेनमेंट असोसिएशन ऑफ इंडिया नागपूरमध्ये वीव्स अॅनिमी अँड मंगा कॉन्टेस्ट स्पर्धा संपन्न होणार आहे. क्रिएट इन इंडिया उपक्रमांतर्गत भारताच्या क्रिएटर इकॉनॉमीला चालना देण्याचं आणि वेबटूनमधील स्थानिक प्रतिभेला प्रोत्साहन देण्याचे उद्देश या कार्यक्रमाचा आहे. हा कार्यक्रम उद्या 25 मार्च मंगळवार रोजी नागपूरच्या जीएच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट इथं सकाळी 9 ते सायंकाळी 6 दरम्यान होणार आहे. या कार्यक्रमात शेकडो प्रतिभावान कलाकार, अॅनिमेटर आणि कंटेंट क्रिएटर्स सहभागी होणार आहेत. जपानी शैलीतील कॉमिक्स मंगा, डिजिटल कॉमिक्स वेबटून, जपानी शैलीतील अॅनिमेशन अॅनिमे आणि कॉस्प्ले स्पर्धा नागपुरात होणार आहे. स्पर्धांव्यतिरिक्त उपस्थितांना भारतातील उदयोन्मुख अॅनिमे आणि मंगा उद्योगाबद्दल विशेष माहिती मिळेल आणि आघाडीच्या व्यावसायिकांशी संवाद साधता येईल आणि वाढत्या AVGCXR अर्थात अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रियालिटी क्षेत्रातील नवीन संधींचा शोध घेता येईल. या स्पर्धेची नोंदणी मोफत असून उद्या सकाळी 9 पासून कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. सायंकाळी 4 ते 6 दरम्यान पुरस्कार वितरण होईल अशी माहिती या कार्यक्रमाचे आयोजक मीडिया आणि एंटरटेनमेंट असोसिएशन ऑफ इंडियाचे सचिव अंकुर भसीन यांनी दिली आहे. दरम्यान WAM च्या मागील आवृत्त्यांचं गुवाहाटी, कोलकाता, भुवनेश्वर, वाराणसी, दिल्ली तसंच मुंबई येथील व्हिसलिंग वुड्स इथं यशस्वी आयोजन करण्यात आलं होतं. विधानसभा उपाध्यक्ष पदाची निवडणूक 26 मार्च रोजी होणार असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. यासाठी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत विधानसभा सचिवांकडे अर्ज सादर करता येतील असं त्यांनी सांगितलं. नागपूर हिंसाचार प्रकरणातला प्रमुख आरोपी फहीम खान याचं दुमजली घर पाडण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी नागपूर महानगरपालिकेनं खान याच्या घराचा इमारत आराखडा मंजूर नसल्यामुळे त्याचं घर अनधिकृत असल्याच्या कारणामुळे नोटीस बजावली होती. आज सकाळी पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकातर्फे खानच्या घरावर कारवाई केली. या संपूर्ण परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बंदोबस्तासाठी एक पोलीस उपायुक्त, 2 ACP, 15 पोलीस अधिकारी, 150 पोलीस कर्मचारी, 2 SRP प्लाटून तसंच SRPचे प्लाटून बंदोबस्त ठेवण्यात आला अशी माहिती गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त संजय पाटील यांनी दिली. 17 मार्च रोजी औरंगजेबाच्या कबरी संदर्भात पसरलेल्या अफवेमुळे हिंसाचार झाला होता. या हिंसाचारात 100+ जणांना अटक करण्यात आली असून फहीम हा या प्रकरणाचा मुख्य आरोपी आहे. हवामानाबद्दल नागरिकांना तसंच विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, त्यांच्या जनजागृती यावी या उद्देशानं जागतिक हवामान दिनानिमित्त नागपुरातील प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरच्या वतीनं एका प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं असून या प्रदर्शनाचं उद्घाटन प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरचे प्रमुख आणि वैज्ञानिक R.बालासुब्रमण्यम यांच्या हस्ते करण्यात आलं. थर्मामीटर, वारादिशा दर्शक यंत्र, पर्जन्यमापक, स्वयंचलित सेन्सर तसंच हवामान संदर्भात माहिती देणारं यंत्र या प्रदर्शनात ठेवण्यात आलं आहे. यंदाच्या संकल्पनेबाबत R.बालासुब्रमण्यम यांनी अधिक माहिती दिली आहे.
इस साल का जो थीम है क्रॉसिंग द अर्ली वार्निंग गैप टुगेदर, म्हणजे जो इसका मतलब जो है अपने जो अपने पूर्वानुमान देते है, चेतावनी इश्यू करते है, मौसम का जो है दुर्घटना होने से जो इंसानों को बचाना है, लेकिन जो इंसानों को आगे आगे जो जानकारी देना है और उसके जो है ना जैसा हर साल उष्ण लगातार बढ़ते जा रहे हैं, तापमान बढ़ते जा रहा है और बिजली का और गरज जैसा थंडरस्टॉर्म जैसे बहुत काफी ज्यादा जो इसका जो दुर्घटना जो बढ़ते जा रहा है, इसे जो जनता को बचाने के लिए जो अपना जो प्रादेशिक मौसम केंद्र नागपुर 24/7 हम काम करते हैं.
हवामानाशी संबंधित पूर्व सूचनेतील अंतर एकत्र येऊन कमी करणं या विषयावर व्याख्यानाचं आयोजन देखील करण्यात आलं.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपूर महानगरपालिकेतर्फे बेटी बचाओ बेटी पढाओ या संकल्पनेला पाठबळ देण्याकरता मनपा शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना प्रत्येक वर्षी 4,000 रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात बेटी बचाओ बेटी पढाओ या संकल्पनेद्वारे महापालिका शाळांमधील मुलींचा टक्का वाढावा यासाठी ही विशेष तरतूद केली आहे. महानगरपालिका शाळांमध्ये शिकणारे बहुतांश विद्यार्थी आर्थिक दुर्बल घटकातील असतात. शाळांमध्ये मुलींचं प्रमाण वाढावं, त्यांना शिकताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून मनपा शाळांमध्ये इयत्ता 1 ते 12 मध्ये शिक्षण घेत असलेल्या आणि 80% वर उपस्थिती असणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना थेट त्यांच्या खात्यावर प्रतिवर्षी 4,000 रुपये पैसे जमा केले जाणार आहेत. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची शिफारस केंद्र शासनाकडे करण्याचा ठराव आज महाराष्ट्र विधानसभेत एकमतानं मंजूर झाला. राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी मांडलेला हा ठराव एकमतानं मंजूर झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करणारा ठरावही आज विधानसभेत मंजूर झाला. रुग्णालयात येणाऱ्या क्षयरोग रुग्णांविषयी डॉक्टरांनी संवेदनशील असण्याची गरज असल्याचं प्रतिपादन महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ दीपक सेलोकर यांनी केलं. मनपा मुख्यालयातील डॉ पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये आज केंद्र शासनाच्या राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम पंतप्रधान TB मुक्त भारत अभियानाच्या अंतर्गत 100 दिवसीय क्षयरोग दूरीकरण मोहीम तसंच 24 मार्च रोजीच्या जागतिक क्षयरोग दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेद्वारे राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 20 पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळा बंद करण्याचं राज्य सरकारचं धोरण नाही, राज्य सरकारतर्फे विधानसभेत स्पष्टोक्ती. वेव्स एनिमी अँड मंगा कॉन्टेस्ट स्पर्धा उद्या नागपूरच्या GH रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट इथं होणार. नागपूर हिंसाचार प्रकरणातला प्रमुख आरोपी फहीम खान याचं अनधिकृत घर मनपा अतिक्रमण विरोधी पथकानं पाडलं. बेटी बचाओ बेटी पढाओ या संकल्पनेला पाठबळ देण्याकरता नागपूर महानगरपालिका शाळेतील विद्यार्थिनींना मिळणार वर्षाला 4,000 रुपये आणि क्षयरोग रुग्णाविषयी डॉक्टरांनी संवेदनशील असण्याची गरज महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ दीपक सेलोकर. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.